नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 58% मतदान. राज्य मंडळाची इयत्ता 10वी तसंच 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार. एसटीचा 76वा वर्धापन दिन. राज्यभरात 550+ अधिक बसस्थानकांवर साजरा. आणि शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम. 350 पथकांची स्थापना. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत जवळपास 58.34% मतदान झालं. पश्चिम बंगाल 69.89%, हिमाचल प्रदेश 66.56%, झारखंड 67.95%, उत्तर प्रदेश 54%, बिहार 48.86%, चंदीगड 62.80%, पंजाब 55.20%, तर ओडिशामध्ये सरासरी 62.46% मतदानाची नोंद झाली. सर्व 7 टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी 4 जून रोजी होणार आहे. विधान परिषदेच्या 4 जागांपैकी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी आतापर्यंत 3 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. भाजपचे विवेक कोल्हे यांच्यासह अहमदनगर इथले छगन पानसरे यांनी आपला अर्ज दाखल केला असून विवेक कोल्हे यांनी आज अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला. दरम्यान काल दिवसभरात 39 इच्छुकांनी अर्ज नेल्याची माहिती निवडणूक प्रशासनानं दिली. यात नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचाही समावेश आहे. देशात विजेची मागणी वाढलेली असतानाही औष्णिक वीज प्रकल्पात सध्या कोळशाचा साठा 45 मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याची माहिती कोळसा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 30% जास्त असून देशाची 19 दिवसांची विजेची गरज भागवण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या 1 जुलैपर्यंत औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 42 मेट्रिक टन कोळसा उपलब्ध होईल असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले. दरम्यान या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली असून तिला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. शिवानी हिच्यावर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेनं न्यायवैद्यक प्रयोगशाळेत काम करणाऱ्या 2 महिला परिचारिकांचीही चौकशी केली. राज्याबाहेर जात असलेले उद्योग राज्यात परत आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा 10 जूननंतर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुण्यातल्या हिंजेवाडी इथल्या 37 आयटी कंपन्या गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचं महत्व कमी होत असताना सरकार बघ्याची भूमिका का घेत आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार आहे. 12वीची परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट तर 10वीची परीक्षा 16 ते 30 जुलै या कालावधीत होईल. 10वी तसंच 12वीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 16 ते 3 ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचं विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या mahaHSSCBoard.in या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. राज्यातील 3री ते 12वीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा यासाठी या आराखड्याचा अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रंजन कुमार शर्मा यांची नाशिकचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला. छत्रपती संभाजीनगरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. लोकसभा निवडणुकीचं मतमोजणी आणि निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबाबतची पूर्ण खबरदारी घेण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटीचा 76वा वर्धापन दिन राज्यभरातील 560 पेक्षा अधिक बसस्थानकांवर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून दर्शनी भागात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती, तर अनेक बसस्थानकांवर फुलापानांचं तोरण बांधण्यात आलं होतं. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज 1600 फेऱ्यांमधून 17,000 प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगार प्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बसस्थानकं उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात 350 भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च 20 खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ISO मानांकन प्राप्त झालं आहे. यानिमित्त नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी असं आवाहन करनवाल यांनी केलं. पंचायत समितीनं केंद्र तसंच राज्य शासनाच्या महत्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झीरो पेंडन्सी अशा विविध बाबींवर केलेल्या कामाची दखल घेऊन हे मानांकन देण्यात आलं आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे 1.5 महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीनं लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात 99वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आज पार पडला. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला हा कार्यक्रम घेतला जातो. संशोधक डॉ सूर्यकांत पवार यांनी तूर, कापूस लागवड तंत्रज्ञान या विशेष शेतकऱ्यांशी संवाद साधला. अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी प्राध्यापक गीता यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 58% मतदान. राज्य मंडळाची इयत्ता 10वी तसंच 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार. आणि शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम, 350 पथकांची स्थापना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.